बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुमच्या मुलांसाठी जबाबदार आणि आदर्श पालक व्हा. मुलांना या वातावरणात निरोगी आणि शांत कसे राहायचे ते शिकवा. तुमच्या मुलांची स्तुती नक्की करा, तसेच त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन द्या. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. मजबूत नातेसंबंध केवळ तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवत नाही, तर तुम्हाला भावनिकदृष्ट्या सक्रिय देखील बनवतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.